www.radiomirage.com. आम्हाला फार वाईट वाटलं. त्याला नीट पुरावयाचं असं आम्ही ठरवलं. आईला जाऊन विचारलं,
आई या पिलाला कुठे पुरू, चांगलीशी जागा सांग ना.
आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील हो, मोगऱ्याची फुलं तर अधिकच तजेलदार दिसतील, कारण तुम्ही त्या पिलास प्रेम दिलं आहे. ते प्रेम ते पिलू विसरणार नाही. त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड वास येईल. मी म्हटलं,
त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं का?
सोनसाखळीस तिच्या आईने मारून पुरले, त्यावर डाळिंबाचे झाड लावले, परंतु सोनसाखळी बापाला भेटावयास डाळिंबात आली. तसेच हे पिलू येईल ना हो. शेवंतीची फुले किती छान दिसतील, फारच वास येईल, होय ना गाई? आई म्हणाली, जा लवकर पुरा त्याला, मेलेलं फार वेळ ठेवू नये बाहेर. त्याला गुंडाळायला आम्हाला चांगलंसं फडकं हवं होतं. आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती. त्या चोळीचा एक तुकडा आईनं फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतलं. जिथे फुलझाडं होती तिथे गेलो. शेवंती व मोगरे यांच्यामध्ये त्या पिलासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अश्रूंनी जमीन पवित्र होत होती. खळगी खणली, त्या खळगीत फुले घातली. त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला. त्यावर माती आम्हाला ढकलवेना, लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना. शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजरानं खळगी उकरू नये म्हणून सुंदरसा दगडही ठेवला. माझघरात बाजूला येऊन बसलो आणि रडू लागलो. का रे श्याम, बाजूला का बसलास? आईनं विचारलं.
आई, मी त्या पाखराचं सुतक धरणार आहे.
आई हसली व म्हणाली, अरे वेड्या, सुतक नको हो धरावयाला. मी म्हटलं,
आपल्या घरातलं कोणी मेलं म्हणजे आपण धरतो ना.
आई म्हणाली, माणूस कोणत्या तरी रोगानं मरतो, यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणं बरं. म्हणजे साथीचे रोग असले तर जंतू फैलावत नाहीत, म्हणून सुतक पाळतात. त्या पाखराला रोग होता का? बिचारे वरून खाली पडले आणि प्राणास मुकले. आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटलं.
आई, तुला कोणी सांगितलं?
आई म्हणाली, मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते, ते नव्हते का बोलत? मी ऐकले होते हो सारे, मला खरे वाटले. जात आहात पाय धुवून या, वाईट नका वाटून घेऊ, पण तुम्ही ज्याला प्रेम दिलं ते चांगलं केलं. देवही तुमच्यावर प्रेम करील हो. तुम्ही कधी आजारी पडलात किंवा तुमची आई तुमच्याजवळ नसली तर अगदी दुसऱ्या मित्रास उभं करेल. देवाच्या लेकरास किडा मुंगी पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीनं वाढवून देवबाप्पा आणून देत असतो. पेरलेला एक दाणा भरलेलं कणीस घेऊन येतो. श्याम, तुम्ही पाखरावर प्रेम केलं तसंच पुढे एकमेकांवर करा. नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल पण आपल्याच भावांना पाण्यात पाहाल, असं नका हो करू। तुम्ही सारी भावंड एकमेकांना कधी विसरू नका। एकच बहीण आहे तुम्हाला, तिला कधी अंतर देऊ नका। भरपूर प्रेम द्या। आई हे सांगत असताना तिला गहीवरून आलं होतं। माझ्या वडिलांशी त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यांसमोर येत असेल? का बरं ती नेहमी आजारी असे? तिच्या भावांनी तिला हवापालट करण्यासाठी कधी नेलं नाही। वाईट वाटत असेल का तिला? तिच्या भावना काहीही असोत, परंतु ती बोलली ते सत्य होतं। मुंग्यांना साखर घालतात, पण माणसांच्या मुंड्या मुरगळतात। मांजरे, पोपट, कुत्रे यांच्यावर प्रेम करतात, परंतु शेजारच्या भावावर, मनुष्यावर प्रेम करत नाहीत। हे आपण पाहत आहात की नाही? अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनी संयोजन दर्शन पोळ, नेहा स्टुडिओज पुणे, नाटकवाला प्रस्तुती।